सुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये कुंडली कवरदे हारी विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नामस्मरणाचं पथ्य या विषयाच्या संदर्भात आपण मागच्या वेळेला वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हे ज्ञानेश्वरांचं वचन पाहत होतो। मूळ अभंग आहे चहू वेदी जाण साही शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। ज्ञानेश्वर महाराज पथ्य म्हणून सांगतात की वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। व्यर्थ कथा आणि त्या व्यर्थ कथांचा मार्ग सोडून नामस्मरणाला लागावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही जी भूमिका आहे ही भूमिका हरिपाठात सर्व ठिकाणी आढळून येते। याच अभंगामध्ये अठराही पुराण ज्या हरीला गातात त्या हरीचं नामस्मरण करावं असं म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीचे संत होते ते आपण थोडस समजून घेऊ विचार करू असं मला वाटतं। ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीचे संत होते एकनाथ महाराज ज्या पद्धतीचे संत होते याच्यात थोडा थोडा फरक आहे। निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर अगदी स्वरूपानंद ज्या पद्धतीचे संत होते ते आणि रामविजय लिहिलेले श्रीधर स्वामी महाराज एकनाथ महाराज ज्यांनी भावार्थ रामायण लिहिलं संतांमध्ये देखील स्कूल ऑफ थॉट्स विचाराच्या ब्रँचेस असतात याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा। ज्ञानेश्वर महाराजांचा एकूणच झोक हा अद्वैत तत्वज्ञानाकडे आहे। ते स्वतः नाथ संप्रदायामध्ये अध्वर्यू म्हणून त्यांचे सद्गुरु नाथ संप्रदायाचे अध्वर्यू आणि त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा हठयोग्यांची परंपरा आणि निवृत्तीनाथांपासून पुढे राजयोग देखील ज्या परंपरेमध्ये आला अशी त्यांची परंपरा आहे। ही परंपरा थेट बुद्धिवाद्यांची परंपरा आहे। भाव आणि बुद्धी असा समन्वय त्याच्यामध्ये जरी असला तरी कथा हा मार्ग त्याच्यामध्ये नाही हे कृपा करून तुम्ही समजून घ्या। कोण सांगतो आहे आणि जो सांगतो आहे त्याचा मार्ग काय आहे हे समजून घ्या। रसाळ कथा ज्यांनी लिहिल्या असे मराठीमध्ये असलेले संत आणि इतरत्रही असलेले संत आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैचारिक पद्धतीमध्ये फरक आहे। व्यासांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयातली पुराण ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारली नाहीत वस्तुस्थिती आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी गीता स्वीकारली जे यम आणि नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये देखील स्वाध्याय म्हणून जो नियम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये देखील गीता उपनिषद ब्रह्म सूत्र याच्यावर चिंतन करणं म्हणजे स्वाध्याय असं ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतात. स्वतः व्यास मात्र दोन्ही गोष्टीमध्ये पारंगत होते. अद्वैत तत्वज्ञान तसंच व्यासांनीच पुराणं रचली. वाल्मिकी हे कथेवर भर देणारे संत होते. नामस्मरण आणि कथा असे ऋषी होते. तर काही ऋषी परंपरेमधले काही ऋषी हे अद्वैत तत्वज्ञान मांडणारे असे ऋषी आहेत. जसे याज्ञवल्क्यादी वसिष्ठादी हे जे ऋषी आहेत हे ऋषी थेट अद्वैत तत्वज्ञान सांगतील. योग वासिष्ठामध्ये तुम्हाला कथा आढळणार नाहीत. कथेचा एक मार्ग आहे आणि हा मार्ग प्रशस्त मार्ग म्हणून देखील गणला जातो. पण त्या विचाराला अनुसरणारे फक्त त्या मार्गाला प्रशस्त म्हणून गणतात आणि बाकीचे जे आहेत ते तितका प्रशस्त ते मानत नाहीत. तितका असं मी म्हणेन. कथेमुळे लाभ सर्वांना झालेला आहे पण परमार्थ विचार समोर ठेवण्यासाठी कथा ही गोष्ट प्रमाण धरणं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वभावामध्ये नाही. स्वरूपानंदांच्या नाही, स्वामीजींच्या नव्हतं. कथा सांगणं आणि कथेमध्ये रंगून जाणं आणि कथेचा लाभ घेणं अशी देखील एक ब्रँच आहे. जसं नारदीय भक्तीसूत्रामध्येच कथा दिशू इति गर्गहा भक्तीची व्याख्या करत असताना कथेमध्ये रममाण होणं म्हणजे भक्ती असं गर्ग मुनींनी लिहिलेलं आहे आणि नारदांनी मोठ्या आदरपूर्वक त्यांचं नाव घेतलेलं आहे. भक्तीचे निरनिराळ्या व्याख्या किंवा प्रकार सांगत असताना नारद अवहेरत नाहीयेत. नारद म्हणतात नारदस्तु तदर्पित अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. नारद म्हणतात मला मात्र भक्ती अशी वाटते की त्यालाच अर्पण करून सर्व कर्म करणं आणि त्याचं विस्मरण झालं की परम व्याकुल होणं. नारदांनी जी भक्तीची व्याख्या केली आहे ती भगवान श्रीकृष्णांना समोर ठेवून केली कारण त्याच्या पाठोपाठच यदा व्रज गोपिका नाम असे शब्द आलेले आहेत. ज्याप्रमाणे व्रजामधल्या गोपिका गोप आणि गोपी त्याला अर्पण करून सर्व कर्म करत होती आणि त्याच्या विस्मरणाने परम व्याकुल होत होती. पण नारदांची ही जी भक्तीची व्याख्या आहे या भक्तीच्या व्याख्येमध्ये केवळ कथा निश्चित नाहीये. कारण नारदांनी सुरुवात करताना सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच असं म्हटलेलं आहे. आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती आणि त्याच्या विस्मरणाने परम व्याकुलता येणं म्हणजे भक्ती अशी व्याख्या केलेली आहे. कथा प्रेरक देखील असतात. सर्वांची जडणघडण कथेमुळे झालेली आहे असं लक्षात येतं. मोठी मोठी जी मंडळी झालेली आहेत त्या सर्वांना कथा सांगितल्या गेल्या. रामचंद्रांना कथा सांगितल्या गेल्या. अगदी थेट शिवाजी महाराजांपर्यंत मोठे जे पुरुष झाले कथा सांगितल्या गेल्या. संत चरित्रांकडे आकृष्ट झाली, परमार्थाकडे वळलेली माणसं. अगदी क्वचित कोणीतरी अशी असतील आहेत तशी देखील आहेत की केवळ तत्वज्ञान वाचून परमार्थाकडे वळली. पण खूप मोठा समाज असा आहे की लहानपणी कथा वाचल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली. रामचंद्रांची कथा, गोपाळकृष्णांची कथा आणि अनेक कथा पुराणांतरी आलेल्या या कथांनी मोठा उपकार आपल्या समाजावर केलेला आहे. या कथा प्रेरक असतात, या कथेमधून भावनिर्मिती होते, कथेमधून ध्येय निश्चिती होणं अपेक्षित आहे, होते असं काही बाबतीत म्हणता येईल, ध्येय निश्चिती होते. प्रत्येक शास्त्रच शिकत असताना, शिकवत असताना एक शुद्ध शास्त्र शिकवलं जातं आणि एक स्टोरी टेलिंग शास्त्र देखील निर्माण होतं. जसं मला परवा कोणीतरी म्हटलं की MBA म्हणजे सगळी व्यवस्थापन शास्त्राची मूलतत्व आणि सगळ्या खाचाखोचा शिकून MBA होतो, तसं स्टोरी टेलिंग MBA देखील आहे. की अमुक अमुक व्यक्ती या या खेड्यात राहत होती, तिला अशी कल्पना सुचली, एक छोटा धंदा सुरू केला, त्या धंद्यातून अजून एक कल्पना सुचली, मग थोडी त्याच्यात वाढ झाली आणि आता जगामध्ये अब्जाधीश आहे. असं स्टोरी टेलिंग MBA देखील आहे. सगळ्या शास्त्रांमध्ये स्टोरी टेलिंग देखील आहे. जसं राजकारण व्यवस्थित शिकवता येतं आणि राजकारणी व्यक्ती कशा कशा वागलेले आहेत याच्या कथा सांगितल्या जातात. तुम्ही लक्षात घ्या की कथा सांगितल्या जातात, स्टोरी टेलिंग MBA आणि MBA याच्यामध्ये फरक आहे. वेगळ्या वेगळ्या प्रसंगी राजकारणाचे धडे घेणं, गिरवणं, आपल्या स्वतःवर देखील मुरड घालून आणि राजकारणी व्यक्तींची चरित्र वाचणं, याच्यात फरक आहे. कसे घडले कारगिल वाचणं आणि रोज एखादा तासभर परेड करणं, कवायत करणं पुढचा एक तास, याच्यामध्ये फरक आहे, समजून घ्या तुम्ही. आणि वेळ प्रसंगी त्याचा उपयोग करता येणं ही अजून पुढची गोष्ट आहे. जर शौर्याच्या कथा ऐकायच्या असतील तर वेळ प्रसंगी शौर्य प्रगट तर व्हायला पाहिजे. कथांना ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या मर्यादा आहेत. कथेनी जरी प्रेरकता निर्माण झाली तरी वेळ प्रसंगी मागे पाऊल घेण्याची सवय सुटत नाही अशी गोष्ट घडायची शक्यता असते. प्रल्हादानी टोकाची साधना केली, ध्रुवानी टोकाची साधना केली, उपमन्यू भगवान शंकरांनी क्षीरसागर बहाल केला, यांनी आपलं अंतःकरण द्रवतं, निश्चितच द्रवतं, भक्तीचं महात्म्य आपल्याला समजतं. आणि जे कथेनी भक्ती याचा पुरस्कार करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये असं असतं की याच्यातून कथेनी भक्तीकडे प्रवृत्ती व्हावी, असं अंतःकरणामध्ये असतं. मग त्यांनी कशी साधना केली, कशी उपासना केली, तशी उपासना करावी. नेमकी हीच गोष्ट समाजामध्ये कमी घडताना दिसते. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती छाती ठोकपणाने सांगते की वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, काहीतरी अर्थ आहे ना त्याला. याचा अर्थ कथेवर ज्ञानेश्वर महाराज टीका करत नाहीयेत, पण स्पष्ट म्हणता येतच ना. ही दुसरी बाजू मात्र आहेच. या कथेमध्ये वायापण अशा करता राहतं की निर्माण झालेला भाव हा तात्पुरता राहू शकतो. टॉल्स्टॉयची गोष्ट अशी आहे की टॉल्स्टॉय राजघराण्यामध्ये जन्माला आलेला, लहानपणापासून त्याने ढोंग पाहिला, त्याची जी बुद्धी होती त्या बुद्धीने त्याला ढोंग दिसत होता. एका गोष्टीच्या आर पार जाणं हे टॉल्स्टॉयला पसंत असताना टॉल्स्टॉयने असं पाहिलं. टॉल्स्टॉयला स्वतःच्या आईमध्ये प्रथम ते ढोंग दिसलं, हिपोक्रसी दिसली, टॉल्स्टॉयच्या आई इतकी भावना प्रधान होती की ती बग्गी घेऊन राजघराण्यातली स्त्री होती, बग्गी घेऊन ती नाटक पाहायला जायची. नाटक पाहायला जाण्याचा तिला अतिशय शोक होता. तिच्याबरोबर काही दासी असत, नोकर चाकर असत, ते बाहेर उभे असत. एखादी दासी जवळ असायची आणि नाटकातले करुण प्रसंग पाहताना ती इतकी सद्गदित होत असे की रडून रडून तिला दोन दोन चार चार रुमाल बदलायला लागत असत. अशी आपली आई नाटकातून बाहेर पडल्यानंतर, उशिरा नाटक सुरू होत असे, रशियामधली थंडी, त्यामुळे कधी कधी थंडीचा एवढा कडाका वाढत असे की बग्गीवर बसलेला जो नोकर असे, बग्गी चालवणारा, तर तो बेशुद्ध पडलेला असे किंवा मेलेला असे बाहेर बसून बसून, तर त्याला बाहेर ढकलून दिलं जात असे, त्याला फेकून दिलं जात असे आणि दुसरा माणूस बग्गीवर बसत असे आणि टॉल्स्टॉयच्या आईला घेऊन घरी येत असे. त्याच्या आईला किंचित ही कणव वाटत नसे की बाहेर बसलेला मनुष्य बेशुद्ध पडला अथवा मेला. आपण नाटक पाहत असताना तिथले करुण प्रसंग पाहून आपले हात रुमाल ओले होत आहेत, दोन दोन चार चार रुमाल बदलले जात आहेत आणि बाहेर ही जी वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती मात्र अशी होती. हे सगळं पाहून टॉल्स्टॉयला जगातलं व्यंग दिसायला सुरुवात झाली. जे जीवन आहे त्या जीवनातलं व्यंग दिसायला सुरुवात झाली, कमतरता दिसायला सुरुवात झाली. कथेमुळे ही कमतरता दूर होणं आवश्यक आहे. तुमच्या माझ्या जीवनातली जर कथा प्रेमाने ऐकायला जात असू आणि कथेनी भगवत भक्ती वाढणार असेल, वाढायची असेल, तर हे व्यंग तर दूर व्हायला पाहिजे. जसं मी मागच्या वेळेला म्हटलं की सुदामाची गोष्ट कुठपासून सुरुवात होते, एकत्र शिक्षण झालेलं जीवलग मित्र इतका श्रीमंत असताना आपल्या मित्राकडून किंचितही अपेक्षा सुदाम्याला नव्हती. गुरुही मजबूत होते, ज्या गुरूंनी शिकवलेलं होतं ते आत्महिताकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी शिकावं अशा पद्धतीने गुरूंची शिकवण होती. अनेक गोष्टी कारण असतील. आणि श्रीमंत मित्राकडून अपेक्षा ठेवता कामा नाहीये, श्रीमंत भावाकडून अपेक्षा ठेवता कामा नाहीये. आपलं आपण चालायचं आहे. एवढा साधा धडा जर सुदाम्याच्या प्रथम पहिला हा जर घेता आला नाही तर सुदाम्याची कथा कितीही वेळेला ऐकली तरी उपयोग काय. आणि मग त्या कथेमध्ये तर खूपच शिकण्यासारखं आहे. विनोबा म्हणतात की भरत कर्तव्य श्रेष्ठ मानणारा आईला धुडकावून वनामध्ये आला. आई म्हणत होती की अरे तुझा तू राज्यावर बसावंस म्हणून मी त्याला वनात धाडलं. आणि तो म्हणत होता की तू रामचंद्रांची आई आहेस म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर मी तुझा वधच केला असता. रामचंद्र जर वनात असतील तर मी राज्य करणं शक्य नाही. आणि तोही वनात निघून आला. एक तर रामचंद्रांना सांगून की तुम्ही परत या, जर ऐकलं नाही तर रामचंद्रांबरोबर राहायचं. रामचंद्र म्हणाले की जे काही घडलं त्याच्यामध्ये आपलं जे राज्य आहे, प्रजा आहे, असं मोकळं सोडता येणार नाही. तुझं कर्तव्य आता हे आहे की तू या सर्वांचा सांभाळ करावास, माझी इच्छा अशी आहे की कर्तव्य म्हणून तू प्रजेचा सांभाळ करावास. तेव्हा भरत असं म्हणाला की कर्तव्य म्हणून मी प्रजेचा सांभाळ करीन, पण जोपर्यंत तुम्ही वनवासी आहात तोपर्यंत मी अयोध्येत प्रवेश देखील करणार नाही. तुमच्यासारखाच बाहेर कुटी बांधून राहील, राजवस्त्र अंगावर नसतील, आज्ञा देईल पण गावाबाहेरून देईल, रक्षण करेल कोणाची अयोध्येकडे वाकडी नजर भरताच्या उपस्थितीमध्ये पडू शकत नव्हती. रामचंद्रांचं ऐकलं, कर्तव्य प्रधान आहे, तू चा. आणि भरत माघारी वळला आणि लक्ष्मणालाही त्यांनी तेच सांगितलं की तू इथं असणं गरजेचं आहे. माझ्याकरता म्हणून आईने वडिलांना असं मागून घेतलं की मी वनात जावं, तू वनात येण्याचं काही कारण नाही. एवढी 14 वर्ष राज्याकडे कोण बघेल? तेव्हा लक्ष्मण म्हणाला की मी राज्य वगैरे काही जाणत नाही. एक प्रकारे रामचंद्रांच्या आज्ञेचं उल्लंघन लक्ष्मणांनी केलं. जिथं तुम्ही तिथं मी असेल एवढं मला कळतं, मला राज्य कळत नाही, आई वडील त्यांच्याविषयीचं कर्तव्य कळत नाही. विनोबा असं म्हणतात की लक्ष्मण रामचंद्रांबरोबर राहिले आणि शास्त्रकारांनी दोघांचंही कौतुक केलं. एकाने आज्ञा पाळली, त्यांचंही शास्त्रकार कौतुक करतात, आणि एकाने आज्ञा पाळली नाही, शास्त्रकार त्यांचीही प्रशस्ती करतात. लक्ष्मण देखील शास्त्रकारांच्या नजरेतून खाली पडत नाही आणि भरत देखील खाली पडत नाही. आणि खरंच भरतानी सिद्धता केली की तुम्ही या दिवसापर्यंत जर आला नाहीत, हा शेवटचा दिवस, तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन, स्वतःला संपवेन, आत्मदहन करेन. आणि तशी सगळी सिद्धता झालेली होती. भरत प्रदक्षिणा घालत होता तेव्हा रामचंद्र आले. ज्या क्षणाला जीवन संपणार होत त्या क्षणाला आणि लक्ष्मण रामचंद्रांबरोबर कायम राहिला, पण भरत भेटच जास्त गाजली. याच्यात तरतम सांगण्याचा उद्देश नाहीये, पण या कथांपासून काय शिकायचं? आपला भाऊ जर वनात नव्हे गेला, भाऊ जर गेला तर भावाच्या बायकोला देखील इस्टेट मिळू नये असा प्रयत्न करणारे लोक कथेला येऊन बसले, आणि जर शिकत नसतील तर कथेचा उपयोग काय सांगावा? भावानी भावाला कसं सहकार्य करायचं असतं, त्याच्याऐवजी भाऊच जेव्हा भावाच्या विरोधात उभा राहतो, भावाची उन्नती जेव्हा भावाला सहन होत नाही, तेव्हा त्या परमार्थाचा आणि त्या कथेचा उपयोग काय असतो? आणि दोघंही भाऊ कथा ऐकायला आलेले असतात. हे व्यंग आहे. मी कथा सांगण्याच्या पद्धतीवर टीका करत नाहीये, किंवा कथेच्या मार्गावर टीका करत नाहीये, पण सरसहा यशस्वी होणारा तो मार्ग आहे की नाही हा मी प्रश्न उपस्थित करतोय. म्हणून कथेने भावनिर्मिती होते, कोणाला होते? कथेने ध्येय निश्चिती होते, कुणाला होते? जो करून घेतो त्याला होते, जो बोथट जीवन जगतो. पुराणातली वांगी पुराणात हा काय उगीच शब्द आला, ते सगळं तिथं ऐकायचं असतं. आणि इथं म्हणजे थोडासा उदार असा जर कोणी वागत असेल, थोडंसं सोडून देणारा असा जर कोणी असेल घरात, तर त्याला म्हणतात की हा तर रामचंद्रांसारखा करायला लागला. म्हणजे काय? इतका सरळ, इतकं सरळ कोणी असू नये असे संवाद श्रद्धाळू घराघरात ऐकू येतात. श्रद्धाळू सांगतोय, बाकीच्यांचं सांगत नाहीये. जे कथेच्याच मार्गाला जात नाहीत त्यांच्याबद्दल म्हणत नाहीये, जे परमार्थच करत नाहीत त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. याचं कारण आपल्याला टोकाचं वर्तन नको असतं. कथा ऐकली तरी बेतानी रहा, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. आपला तू सगळं कर, धोपट मार्गाने चालत रहा. संसारामध्ये ऐस आपुला, ऐस म्हणजे गाडला जा संसारामध्ये, नुसता अस असं नाही. संसारामध्ये ऐस आकुला, उगाच भटकत फिरू नको, हा उपदेश आपल्याला आपला पटतो. कारण कुठली गोष्ट आणि ती प्रेरक असेल आणि त्या मार्गाने जायचं असेल तर मग ठरवायला लागतं ना तसं जायचं. मग जात असताना प्रत्यक्षात कळायला सुरुवात होते की कसं बिकट आहे. आणि या ठिकाणी जर प्रेरणा घेणाऱ्यांनी प्रेरणा घेतली नाही तर कथेचा उपयोग नाही. म्हणून कथांना आचरणाच्या मर्यादा राहतात. कथा ऐकावी, भाव निर्माण व्हावा. भाव निर्माण झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्या भावाच्या दिशेने जाणं, ध्येय निश्चित करणं आणि मग अविरत चालणं. आचरण पाहिजे, साधना करायलाच लागते. कथा ऐकत असेल तरी नुसत्या कथेने उद्धार झाला, परीक्षिताचा झाला. पण अशी वेळ आलेली होती की 7 दिवसानंतर जाणारच होता. आपण खरंच उद्या नाही आहोत असं जर लक्षात आलं इतकं तीव्रतेने, तर आज ऐकलेल्या कथेचा देखील उपयोग होईल. पण आपल्याला माहितीये की यांच्या कथा ऐकायच्यात, मग त्यांच्या ऐकायच्यात, मग आणि कोणाच्या ऐकायच्यात, वयाच्या 80व्या वर्षापर्यंत ऐकतच राहायचंय. बोथट झाला, उद्धार न व्हायला झाले काय कथेनी? कथेमध्ये जर अनुराग निर्माण झाला तर मग त्याप्रमाणे सगळ्या मनोवृत्ती तशा बदलतीलच, बदलल्याखेरीज राहणारच नाहीत. पण तशा मनोवृत्ती बदलतात का हा प्रश्न आहे. माझा थेट प्रश्न आहे की कोणाच्या बदलल्या? एक आहे की परमार्थ मार्ग आहे, परमार्थामध्ये पाऊल टाकलेला, सद्विचारांचं श्रवण करणारा काही ना काहीतरी प्रगती करतच असेल ना, असेल निश्चित करत असेल, काही ना काहीतरी उपयोग होतच असेल ना, होत असेल. पण इथं टोकाचा परमार्थ सांगितला जातोय. इथं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जाते, त्यामुळे तुम्हाला मागं पाऊल टाकून बोलता चालता येणार नाही असं मी म्हणतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कथांचा जो भावार्थ आहे त्या भावार्थाचं आचरण करायला लागतं तर कथेला अर्थ आहे, नाहीतर कथेला अर्थ नाही. बहुश्रुतता हा खूप मोठा गुण समजला जातो. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, म्हणजे शहाणा होतो मनुष्य. देशाटन जर केलं नसेल तर शहाणा होत नाही. हेही कोणी संतांनी लिहिलेली काव्य नाही आहेत बर का. आपण एकदम ती आचरणाकरता म्हणून लक्षात जी घेतो ते कोणा संतांचं म्हणणं नाहीये. तुमच्या जीवनाकरता कुठल्या तरी कवीनी रचलेलं आहे ते सगळं. की जरा देशाटन करा म्हणजे सगळीकडे काय कशी परिस्थिती असेल ते कळेल. म्हणजे एखाद वेळी तुम्ही फसणार नाही. तुम्ही कायम इथंच राहणार असाल तर फसण्याचा काय प्रश्न. कधीतरी गेलात तर फसायला नको. तसंच पंडितांची मैत्री, संतांची मैत्री मान्य आहे आणि सभेत संचार. या सभेत संचार स्वतःकडं खरंच तशा प्रकारचा भाव असतो, प्रेम असतं, सद्भाव असतो आणि त्या सद्भावापोटी सभा, प्रवचन, कीर्तन ऐकायला आपण जात राहतो. समर्थ असं म्हणतात की एक्या ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला. एक बुवा येऊन सांगतात आणि दुसरे त्याच्या वेगळं सांगतात, तिसरे त्याच्या वेगळं सांगतात. अशा प्रकारची बहुश्रुतता वाढण्यात काही अर्थ नाहीये. स्वामीजींनी जे धोरण ठरवलं ते एका ठिकाणी सातत्याने श्रवणाला येणाऱ्या लोकांवरच संस्कार करू शकता तुम्ही, परमार्थ प्रेमियांवर नाही, अन्य परमार्थ प्रेमियांवर. कारण ते आज तुमचं ऐकतील, उद्या दुसऱ्याचं ऐकतील. आज तुम्हाला बोलवतील यावर्षी, दुसऱ्या वर्षी अनेक कोणाला बोलवतील, तिसऱ्या वर्षी अनेक कोणाला बोलवतील. त्यांना फक्त त्यांचं एक कार्य चालू ठेवायचं आहे, माणसं घडवायची नाहीयेत. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हे ज्ञानेश्वर महाराज अशांकरता सांगतायत की ज्यांना घडायचंय. म्हणून जी बहुश्रुतता आहे त्या बहुश्रुततेनी, म्हणजे खूप लोकांकडून ऐकणं नव्हे तर जीवनामध्ये एका व्यक्तीकडून खूप ऐकणं, असं असेल तर त्याच्यातून फार लाभ होतो. पण खूप लोकांकडून खूप ऐकणं यांनी काही होत नाही, होताना दिसत नाही, काही होत नाही म्हणायच्या ऐवजी कोण कोणाला झालं असेल कोणाच्या बाबत तर अपवाद समजा, पण फारच कठीण आहे. याचं कारण अनेकांकडून कथा ऐकत राहिल्या, तत्व ऐकत राहिली, ती तत्व तो त्याच्या बुद्धीप्रमाणे परत मांडत राहतो. बुद्धी पसरट होण्याचा एक धोका असतो त्याच्यामध्ये. नेमकेपणा नष्ट होण्याची शक्यता असते आणि आपल्या ठिकाणचा नेमकेपणा नष्ट झालाय हे आपल्या ठिकाणी असणाऱ्या पारमार्थिक प्रेमामुळं, आवडीमुळं कळत देखील नाही. व्यसनासारखं ऐकणं हे होऊन जातं. म्हणून बहुश्रुतता हा शब्द देखील असेल तरी देखील खूप ऐकणं, खूप लोकांकडून ऐकणं असा अर्थ करवत नाही. माझी स्वतःची सुरुवात कथा ऐकूनच झालेली आहे. परमार्थाची सुरुवात कथा ऐकूनच झाली. शिवाजीराव भोसल्यांकडून मी तेव्हा विशेष करून खूप ऐकलं. योगी अरविंद, विवेकानंद, रामकृष्ण, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्यावरची व्याख्यान मला ऐकल्यानंतर मग प्रश्न मनात निर्माण झाला की हे जर असेल तर हे आपल्याला होऊ शकतं का. त्यामुळे कथा हा मार्ग जरी प्रशस्त असला तरी देखील पुलंनी ती कोणती गोष्ट सांगितली, कोण कथा सांगणारा त्यांच्या हरितात्या, की काय सांगू पुरुषोत्तम, रागांनी लाल बुंद झालेले सदाशिवराव भाऊ त्या दिल्लीच्या पादशहाच्या सिंहासनासमोर उभे होते आणि आम्ही डोळे विस्फारून पाहत होतो. आणि त्यांनी पाहिलं की इथून आपल्यावर आक्रमण झाली. सदाशिवराव भाऊंनी घण उचलला आणि आमच्या डोळ्या देखत पुरुषा सिंहासन तोडून टाकलं आणि ती कल्याणच्या सुभेदाराची सून किती गोरी, आपल्या गोप्यांच्या यमीच्या 10 पट गोरी. फुलं म्हणतात की एकच कोकणस्थाचं कुटुंब होतं गावात, तिच्या 10 पट गोरी. असं नुसतं पान जरी खाल्लं तरी लालसर भाग गळ्याला दिसत असे. आणि काय तिचं सौंदर्य आम्ही डोळे विस्फारून पाहत होतो. मुलं म्हणाले की आम्हाला लहानपणी कळतच नसे की हरितात्या सदाशिवराव भाऊ कुठं, कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणजे शिवाजी महाराजांचा प्रसंग कुठं, प्रत्येक वेळेला कसे उपस्थित आहेत. कुठं पेशवे, कुठं शिवाजी महाराज. आणि ती रोहिडेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ पुरुषा तुला सांगतो की आम्ही बाजूला उभे होतो आणि शिवबांनी कापली ना करंगळी. आता या ज्या कथा आहेत या कथांची चेष्टा करण्यासाठी पुलंनी लिहिलेलं नाही, याच्या मर्यादा पुलं सांगतायत. तुम्ही लक्षात घ्या की याच्यातून लहान वयामध्ये खूप प्रेरणा निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देखील स्वामीजींना एक इतिहासकार असं म्हणाले की मी शिवचरित्र सांगतो आणि तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, आपण सगळा महाराष्ट्र हलवून टाकू. स्वामी म्हणाले की तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्हाला फक्त सांगायचंय की ती घोरपट टाकली, चढायचं नाहीये, वर जाऊन लढायचं नाहीये, ते दोर कापल्यावर देखील तिथं लढाई करायची नाही, तुम्हाला फक्त बोलायचंय. मला जी ज्ञानेश्वरी सांगायची आहे ती ज्ञानेश्वरी त्याच्यातली ओवीन ओवी आचरायची आहे आणि समोरच्या व्यक्तीला आचरायला लावायची आहे. तुमचं आणि आमचं नाही म्हणाले एकत्र होणार. तुम्ही महाराष्ट्र हलवा, मी इथं भागेश्वर निवासच्या अवतीभोवतीचा परिसर देखील हलत नाहीये इतकी वर्ष सांगतोय, असं स्वामीजी म्हणाले. म्हणून कथेनी प्राथमिक प्रेरणा बरोबर आहे, पण कथेमध्येच सगळा जीवन, सगळं जीवन कथेमध्येच जर गेलं काहीच प्रगती न होता. कोणी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असते, प्रत्येक व्यक्ती कशी प्रगती करेल. ज्ञानेश्वर महाराज तसं नाही गृहित धरणार. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणणार की हा मार्ग सोडा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, हे मी ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं त्याच्यावर निरूपण करतोय. ते म्हणतात की याच्यामध्ये काही अर्थ नाहीये, हा व्यर्थ कथेचा मार्ग सोडा आणि नामस्मरणाला लागा कुठतरी. म्हणून या कथेच्या श्रवणाने मार्ग मिळतो, कथेच्या श्रवणाने नेमकेपणा समजून येतो. पण कथांच्या श्रवणाने नेमकेपणा जाऊ शकतो जर जीवनामध्ये त्याच तऱ्हेने ते उतरवायचं असतं हे लक्षात न घेता नुसत्या कथा ऐकल्या तर नेमकेपणा जाऊ शकतो. ज्ञान, भाव, प्रेम या गोष्टी जशा समजतात तसं ज्ञान, भाव, प्रेम या तात्पुरत्या निर्माण होणाऱ्या विकारवश गोष्टी म्हणून राहू शकतात आणि जीवन पसरट देखील होऊ शकतं. चित्तवृत्ती पसरट होऊ शकतात. म्हणून नामस्मरण करायचं आहे तर कथांचा मार्ग, म्हणजे कथा ऐकण्याला ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत नाहीत, कथांच्या मार्गाला नाही म्हणतात, केवळ कथांच्या मार्गाचा उपयोग होणार नाही. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका तऱ्हेने गर्गाचार्यांना नाही म्हणतात, कथा दिशु इति गर्गा याला नाही म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराजांना गर्गाचार्यांना नाही म्हणायचं नाहीये. ज्यांना त्या मार्गाने होतं त्यांचं होऊ शकतं, पण न होणारी मंडळी याच्यातून साध्य न करता सगळं जीवनच्या जीवन नुसतं कथा ऐकण्यामध्ये घालवणारी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाहीयेत. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. हरी आत्मा एक, जीव आणि शिव एक, हरी आत्मा तोच आपल्या जीवाच्या ठिकाणी शिवस्वरूपाने असणारा अद्वैत भाव निर्माण होणं आणि नामस्मरण करणं. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. तर तुमची कथा सांगितली जाईल, तुम्ही अशा ठिकाणी पोचाल की तुमची कथा सांगितली जाईल, तुम्ही स्वतः एक कथा निर्माण व्हाल. कथा ऐकण्यामध्ये जन्म वाया जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच दुसऱ्यांच्या तऱ्हेने एक कथा होऊन जाल. करून तर बघा असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, असं अजून एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हेही वाचाळता हा नामस्मरणाच्या ठिकाणी पथ्याचा भाग म्हणून सांभाळायला लागेल. जसं कथा तसंच वाचाळता. संतांच्या देखील कथा असाव्यातच, भगवंतांच्या देखील कथा असाव्यातच. आपण आता तर केंद्रात स्वामीजींच्या आठवणी सुरू केलेल्या आहेत, ही कथाच आहे. पण ते देखील थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. याच्यासाठी आहे, कथेसाठी नाही, केवळ ऐकण्यासाठी नाही, सात्विक करमणुकीसाठी नाही. आणि हे वचन देखील स्वामीजीच सांगत असत, त्यांचंच हे वचन आहे. त्या तऱ्हेने आता अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी दयाळ पावे हरी पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.